एवढं सगळं झाल्यानंतर याला एक आपण 1.5-2 मिनिटं वेळ देऊ, संकल्प करू. त्यानंतर मग सद्गुरु स्मरण. भगवंत म्हणतात तत्र एकाग्र मनः कृत्वा, त्या ठिकाणी मन एकाग्र करून. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्या ठिकाणी सद्गुरु स्मरण करावं. मी असं म्हणतो की सद्गुरु स्मरण करावं आणि सद्गुरु स्मरणाच्या बरोबरीने सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाचंही स्मरण करावं. सद्गुरूंचंही ध्यान करावं म्हणजे ध्यानामध्ये आपल्या लक्षामध्ये सद्गुरूंना आणावं, पण सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाचंही थोडं स्मरण करावं. त्या उपदेशाचं स्मरण करत असताना म्हणून ना आता आपण प्रात्यक्षिकामध्ये सद्गुरु स्मरणामध्ये ब्रह्मानंदम परम सुखदम हे जे सद्गुरूंचं वर्णन करणारा श्लोक आलेला आहे आपल्या अनुग्रहाच्या विधीमध्ये देखील, त्या कागदामध्ये देखील सुरुवातीचा जो श्लोक आहे, आणि सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाचं स्मरण म्हणून ओम तत्वम सोहम सहा श्रीम तत्वम सोहम सहा या शब्दाच्या अर्थाकडे लक्ष देऊन तो सद्गुरू करून आपण मंत्र घेतो आहोत अशा भावनेने त्याचं स्मरण. हे सगळं करत असताना आपल्या चित्तवृत्ती सहज आवरल्या जातात. त्याला भगवंतांनी शब्द वापरलाय की यत चित्तेंद्रिय क्रिया, चित्त आणि इंद्रिय यांच्या सगळ्या क्रिया आपण अशा तऱ्हेने युक्तीने आवरतो. नाहीतर नुसतं बसलेलं असताना मन सैरावैरा फिरतच, पण मनाला एक प्रकारे आपण उद्योग दिला, भावनेचाही उद्योग दिला, भक्तीच्या भावनेचाही चारा दिला. त्यामुळं चित्त आणि इंद्रिय यांच्या सगळ्या क्रिया आवरल्या गेल्या. अर्थातच हे ध्यानाला बसायचं आहे त्याच्यामध्ये शरीराचं आसन, शरीराची स्थिती महत्वाची. ही भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे समम काय शिरो ग्रीवम, काय म्हणजे पाठ, शिर म्हणजे मस्तक आणि ग्रीव म्हणजे मान, एका सरळ रेषेत आपली असाल. धारयन अचलम स्थिर असं आपण स्थिर असाल. त्यानंतर आपण श्वास घ्यायचा आहे, दीर्घश्वास, सोहम ते दीर्घश्वास घ्यायचे आहे. कसे ते तुम्हाला वारंवार या प्रवचनांच्या दरम्यान दाखवलेले आहेत, सांगितलेले आहेत. नाभीस्थानाकडे लक्ष देऊन तिथून मध्यमेतून श्वास वर खेचून घ्यायचा, सो असं म्हणत श्वास खेचावा असं म्हटलेलं आहे. तो श्वास ऊर्ध्वगामी होऊन या मस्तकाच्या प्रदेशामध्ये किंवा चिदाकाशामध्ये नेऊन स्थिर करावा, तिथं थांबवावा आणि त्याच्या सतत मनालाही थांबून धरावा. श्वास घेताना आपण परमात्म्याला भेटायला चाललोय अशी भावना धरावी. कोण परमात्मा, त्याचा पत्ता काय, त्याची लक्षणं काय, सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाच्या स्मरणामध्ये परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन आपण केलेलं आहे, त्या गुणांनी युक्त असणाऱ्या परमात्म्याला आपण भेटायला चाललेले आहोत. आणि तो निर्गुण निराकार सच्चिदानंद परमात्मा या मस्तकाच्या प्रदेशामध्ये आहे. त्या ठिकाणी परमात्म्याशी एकरूपता साधून क्षण, दोन क्षण, चार क्षण श्वास रोखून धरायचा आणि मन देखील स्थिर ठेवायचं, मनाचा देखील लय घडवायचा. आणि नंतर श्वास सोडत असताना हम असं म्हणत श्वास सोडायचा. त्यावेळेला परमात्म्याशी एकरूपता साधलेले आपण आपल्या मूळ ठिकाणी परत आलो अशी भावना झाली. अशा प्रकारचे काही श्वास घ्यायचे. त्याला प्राणापानो समो कृत्वा असं भगवंतांनी म्हटलं. प्राणाचा प्रणवूची करावा, जे प्राण जे श्वास घेत असताना ओंकाराचं स्मरण करावं. या सोहम मध्ये सकार आणि हकार जर काढून टाकला तर ओंकार अनुस्यूतच आहे. श्वासावर प्राणांचा प्रणव अशा रीतीने होतो. अशा प्रकारचे काही श्वास घेत पूर्ण शांतपणाने वारंवार परमात्म्याशी तदाकारता साधावी या मस्तकाच्या प्रदेशामध्ये. आणि मग नंतर भगवंत असं म्हणतात की संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम. आपलं जे नासिकाग्र आहे हा नाकाचा शेंडा, नाकाला दोन अग्र, एक कपाळाला नाक मिळतं तिथं नव्हे. ज्ञानेश्वर महाराज सहजे ही संधी भेटी, जेथ भ्रू पल्लवा पडे गाठी, दोन भुवया जिथं एकत्र मिळतात तिथं, ते तो पाठमोडी येथील बालक होत्या. इथं आत दृष्टीवरून याच्याही आपल्या प्रदेशामध्ये आपण पाहत राहायचं. काय पाहायचं? मन आवरलेलं आहे आणि त्या ठिकाणी मच्चित्त होऊन राहायचं. सगळ्या अध्यात भगवंतांनी सांगितलं तसं. त्या ठिकाणी काम, क्रोध, भय, विकार, वृत्ती, विचार या उठून न देता परमात्म्याशी एकरूपता साधून आपण परमात्म स्वरूपच आहोत अशा भावनेने थांबून राहायचं आणि ते क्षणावागून क्षण थांबून राहायचं. आपल्याला थांबायचा एकच क्षण बरं का? एक क्षण म्हणजे किती बघा. झाला क्षण, हा झाल्यावर याचा पुढचा क्षण देखील असंच थांबायचं. काळाचा क्षण म्हणून कल्पनेने विभाग करायचा आपल्याच कल्पनेने, आणि तेवढा क्षण सजगतेने पाहायचं आणि मग तो क्षण संपला असं धरून पुढच्या क्षणालाही तसंच थांबायचं. यामुळं काय होतं? यामुळं आपल्या ठिकाणी जीवगत जणू असलेले असे काम, क्रोध आणि भय हे विकार जवळपास संपतात, नाहीसे होतात. त्याला सहाव्या अध्यायामध्ये प्रशांत आत्मा विकसतीही ब्रह्मचारी व्रते स्थित असे शब्द वापरले. किंवा पाचव्या अध्यायात वीत राग भय क्रोधा असे शब्द वापरलेले आहेत. आणि मग तिथं अशा रीतीने एकरूपता क्षणामागून क्षण सांभाळून काय करायचं? काहीच नाही. आत्मसंस्थ मन करायचं आणि पुढे काहीच करायचं नाही. मन आत्मसंस्थ करायचं याचा अर्थ आपण परमात्म्याच्या गुणांमध्ये मिसळून जायचं अशी भावना करायची, मनाला हालचाल करू द्यायची नाही. तिथं मत पर म्हणजे परमात्म परायण होऊन परमात्माच एक आहे तोच प्राप्तव्य आहे असं धरून बसायचं, बाकी काही नाही. हे ध्यान, पण हे ध्यान थोडा काळ तुम्हाला जमेल अशा पद्धतीने मन अगदी जवळ आणून परमात्म्याच्या नाहीच करून बसणं हे काही काळ जमेल. कोणाला 5 मिनिटं, कोणाला 7 मिनिटं, कोणाला थोडं अधिक, पण नंतर मन तसंच थांबून राहिलं असं होत नाही. सहसा तसं झालं तर मग प्रश्नच मिटला. भगवंतांनी मुक्त एवसा असंच म्हटलेलं आहे, तो मुक्तच होऊन जातो. पण ते जमत नाही, त्यामुळे मग जेव्हा संकल्प किंवा विचार उठायला सुरुवात होईल तेव्हा होते. तेव्हा जो विचार उठला तो आतून आपण ना मुळात परमात्मा, पण त्यांनी साक्षीभाव धारण करून तो उठलेला विचार त्याचा आता काही आपल्याला उपयोग नाही असं समजावं. विचार उठलेला समजावा वेगळेपणाने आणि त्याचा त्याग करावा. कुठलाही विचार उठला की उठूच देऊ नये, एक किंवा उठला की लगेच सोडून द्यावा. आपण त्याचं चिंतन करणार नाही असं ठरवून टाकावं. साक्षी विचाराने मी आता हा विचार करणार नाही या विचाराने समोरच्या विचाराचा त्याग करावा. याला भगवंतांनी पुत्र शोकू संकल्पा दाखविते, संकल्प प्रभवान कामाव त्यक्त्वा सर्वान अशेषतः, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. असं भगवंत म्हणाले त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी, तरी हाची योगू बापा एके परी आहे सोपा, तरी पुत्र शोकू संकल्पा दाखविते. पहिला विचार उठणं कोणाच्या हातात नाही, तो उठेल, पण त्याच्या पुढं विचार उठणं ही किमया आपण करतो, आपण ते करायचं नाही, ही कृती आपण करायची नाही. त्यामुळं काय होतं, त्यामुळं चित्त विचाररहित हळूहळू करून होतं. परत वृत्ती उठते तीही सोडून दिली, परत वृत्ती रहित स्थिती झाली. असं होत होत हळूहळू तो विषयापासून उपराम पावतो, विचारापासून उपराम पावतो, त्याच्या बुद्धीला जरा धैर्य प्राप्त होत आणि बुद्धी आत्मसंस्थ होण्यासाठी मदत करते, चित्तही मदत करतं, चित्ताचं अचित्त होतं. मन परमात्म्याशी एकरूप होतं आणि मग भगवंत सूचना देतात की न किंचित अपि चिंतये, आत्मसंस्थ मन कृत्वा न किंचित अपि चिंतये. आणि हेही जर जमलं नाही तर आपण रोज करतो तसंच ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, आपण बसून राहायचं. आता पहिलंही जमत नाहीये, दुसराही उपाय जमत नाहीये, आता आपली वेळ होईपर्यंत आपण बसून राहणार. बस मनाला कुठं फिरायचं तिथं फिरू दे. आधी केलेल्या प्रयत्नाच्या जोराने परमात्म्याशी एकरूपतेच्या आणि दुसरं कोणतं साक्षीत्वाच्या मन थांबत, हळूहळू करून आपोआप थांबत. हा प्रत्येकाला अनुभव येतो की इकडं तिकडं फिरणारं भटकणारं मन परत आपल्याला लक्षात येतं की आपण विचारात अगदीच गुंतून पडलेले असतो तरी देखील आपण विचार करायला लागलो, आपलं ध्यान तर बाजूला राहिलं असं समजतं. ते लक्षात आणून देणारा कोण असतो, तो अंतरात्माच असतो. त्याच्याच अधिष्ठानाला आपल्याला समजतं की आपण फिरत राहिलो. ती घडी साधावी, तो क्षण साधावा आणि त्यावेळेला परत एकदा उत्तम रीतीने मन आवरून परमात्म्याशी तदाकार करण्याचा प्रयत्न करावा. त्यावेळेला मात्र आपोआप घडतं, फार प्रयत्नांशिवाय, कारण आधी केलेल्या अभ्यासाचा उपयोग झालेला असतो. त्यामुळं आपोआप आपलं मन तदाकार व्हायला मदत होते. समजलंय तुम्हाला आपण काय करायचंय? आजचं प्रवचन गोपालक्षित म्हणून आपण करूया. आता काय करणार आहोत हे सांगितलेलं आहे. ज्या कोणाला ध्यानाविषयी कल्पना नाही आतापर्यंत त्यांना देखील याचा खूप उपयोग होईल. एकाच याच्यात सगळं ध्यानाची क्रिया वर करणे ते स्थूलच समजेल. फक्त समजणार नाही, मध्यमेतून श्वास कसे घ्यायचे त्या अनुभवाच्या वेळेला समजेल. आपण सगळे सर्वतून बसलेले आहोत शांत. एकदा आसन तपासून घ्या आपलं. आपले पाय मांड्या सरळ बसायचे आहेत. ध्यानाच्या प्रयत्नाचा देखील संवेग म्हणजे जबरदस्त इच्छा ओळखून त्याच्यामध्ये असलेला ताण मात्र घालवायचा, याला प्रयत्न शैथिल्य म्हणतात. तुमच्या चेहऱ्याकडे लक्ष द्या, कपाळ काशील सही सोडा, मोहया डोळ्याच्या पापण्या सहज मिटलेल्या असावेत. कच्चा ओळून धरू नका, काशील तारलेली नको, डोक्याचा मागचा भाग देखील मातेच्या वरचा असेल काल जणू खाली भूमीकडे उघडलेले, त्याच्यावर थोडंही नियंत्रण नको. अनुवटी भूमीकडे दात एकमेकांपासून विलग, एक मिनिटभर केवळ असंच पसंत राहा. विचार करू नका, एक मिनिटभर जमत. आता आपण हा संकल्प करू, या क्षणाला आपल्या अंतःकरणामध्ये कसलीही कामना नाही, काहीही हवंय असं नाही. कोणतीच गोष्ट आपण कामनांपासून मुक्त आहोत. क्रोध लोभ मत्सर कोणाचाही मत्सर नाही. दंभ नाही. अहंतेचा देखील या क्षणाला स्पर्श नाही. संकल्प करू, परमात्म प्राप्ती खेरीत या क्षणाला काहीही नको असं संकल्प करू. या क्षणाला आपण शरीराचा संगीत केलं, स्थिर केलं, संकल्पामुळं चित्ताचं मनाचं बुद्धीचं देखील आत्म स्थैर्य अशा रीतीने घडतं. तुमच्या आवडत्या दैवताला अथवा सद्गुरूंना, सद्गुरू असतील तर सद्गुरूंना मग सक्षम समोर आणा. आणि त्याची निर्मितामध्ये अशा शुचिरभूत अंतकरणाने पूजा करा. स्वरूप चैतन्य मात्र ज्ञान स्वरूप आनंद प्रेम शांत स्वरूप परमात्मा ओम परमात्मा स्वरूप झालेले सद्गुरु समोर बसलेले आहेत ते आपल्या अंतरात्म्याला उपदेश करत आहेत तत्व निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य सच्चिदानंद परमात्म तत्व तू आहेस आपण म्हणतो आहोत सोहम सहा ते परमात्म तत्व मी आहे आता माझ्या सकट सर्वत्र केवळ परमात्म तत्व शिल्लक आहे मी या नावाचा वेगळा पदार्थ नाही केवळ निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य जन्म मरण सच्चिदानंद शांत स्वरूप परमात्माच अस्तित्व मानता येईल सोहम सहा तोच मी आहे मी तो आहे केवळ तो उठा आपल्या सकट सर्वत्र हे परमात्मा मंत्र राहिलेलं आहे एक अर्धा मिनिट या भावात शांत बसून राहा आणि तो परमात्माच मी सोहम अशा प्रकारचा जो भाव जागृत झालेला आहे त्या भावासकट नाभी स्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत म्हणजे मस्तकापर्यंत सो असं म्हणत मध्यमेतून श्वास खेचून घ्यायचा किंचित काळ थांबायचं दोन चार क्षण हम श्वास सोडायचा थांबण्याच्या वेळेला आपण परमात्म्याशी कदाकार अशी भावना करायची असे पाच सहा श्वास घ्यायचे आहेत Thank you. विश्वास व आणि सोहम भाव मनात असलेला एकत्र करून मूळ दुर्गा मुची आकाशात परमात्म्याशी एक रूपता साधून थांबायचं आणि आता एक शेवटचा सो म्हणत श्वास घ्यायचा आकाशामध्ये रोखून धरायचा निर्गुण निराकार सच्चिदानंद परमात्म्याशी एक रूप झालेले आहात आता श्वास आपल्या गतीने सुटायचा तेव्हा सुटो तुम्ही आता चिदाकाशामध्ये म्हणजे मस्तकाच्या पोकळीमध्ये आहात परमात्मा भावने तुम्ही निर्गुण ब्रह्माशी तादात्म्य पावलेले आकाररहित अविनाशी नित्य स्वरूप जाणीवरूप शुद्ध जाणीवरूप सुखमय स्थितीमध्ये आहात आनंद प्रेम समाधान शांती आता तुमचं चिदाकाशामध्ये असणं याच्या खेरीज दुसरं काहीच नसावं देहाचीही आठवण विसरता आली तर विसरा आणि क्षणामागून क्षण तुमच्या कल्पनेने काळाचा विभाग करा क्षणा एवढा थांबून राहा क्षण संपला आता लगेच जो क्षण आहे त्या क्षणाने अशाच पद्धतीने हा क्षण संपला पुढच्या क्षणाने अशाच पद्धतीने तुम्ही निर्गुणाशी तादात्म्य पावलेले निर्गुण ब्रह्माशी तादात्म्य पावलेले आकाररहित अस्तित्व मात्र अविनाशी इंद्रिय प्रत्येक क्षणाला जाणीव मात्र देहाच्या सापेक्ष जगताचाही विसर आता पाहून काहीच बोलणार नाही तुम्ही हाच अभ्यास जारी ठेवा
या भूमिकेवर तिथं राहण्यासाठी तुम्हाला एक अंतर्श्वास मधून मदत करेल. सूक्ष्म श्वास वर जाऊन थांबेल. तुमची धारणा ध्यान स्थिर राहील. धोरणाने कदाचित परत एखादा अंतर्श्वास ऊर्ध्वगामी होऊन थांबेल. तुम्हाला मदत करेल. सहज होईल ते होते. आत्मस्थिती अनुभवताना आपण देहरहितता असल्यामुळं भय क्रोध आणि काम याची आठवणही नाहीशी होत आहे. ती तर राग भय क्रोधा हे सहज करत परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर आहे. तुम्ही युक्त आसी मत्पर असे थांबलेले आहात. हे असतात 5 मिनिटाच्या ऐवजी 50 मिनिट त्याला शांती निर्वाण परमा याचा सहज प्रत्यय येतो. त्यांना हे असं साधलेलं आहे त्यांनी अशाच पद्धतीने प्रसंग राहा आणि ज्यांचं मन इकडं तिकडं फिरायला लागलेलं आहे त्यांच्यापुरतं मी सांगतो. जर अवांतर विच विचार उठायला सुरुवात होत असेल एखाद्याच्या मनात त्याच्या पुढचं माझं हे पुढचं बोलणं आहे. तुम्ही आत्मरूप आहात पण समोर विचार उठत असल्यामुळे तुम्ही साक्षी झालेले आहात. आत्मरूप परमात्म स्वरूप आणि साक्षी विचार उठेल तो असं धरा प्रकृती मध्यापाशी उठतो आज्ञाचक्रापाशी उठतो. तुम्ही आतून परमात्म स्वरूप पण साक्षी असणारे प्रत्येक विचाराला उठणाऱ्या सोडून द्या. हा विचार मी करणार नाही असा प्रति विचार उठल्यामुळं विचारांचा त्याग होतो याला साक्षी विचार म्हणतात. त्यावर पुढे उठलेला विचार करू पडेल तुमच्या निश्चयामुळं विचार न करण्याचा प्रतिसाद न देण्याच्या निश्चयामुळे थोडा वेळ विचार नाही तर असा काळ जाईल. परत एखादा विचार उठेल तेव्हाही हा विचार आपण करणार नाही या साक्षी विचाराने त्या विचाराला प्रतिसाद देण्याचं नाकार. पाच सात मिनिट असे बसू विचार सोडून दिल्यामुळं त्या विचाराची श्रृंखलाच नाहीशी होते. तुम्ही विचाररहित होता विषय विचार उपराम पावतात. विषयरहित होत दीर्घ काळ विचार उठला नाही असं घडल्यामुळं साक्षी विचार बाजूला पडतो सुटून जातो आणि परत शुद्ध आत्मसंस्थ होता निर्गुण निराकार सच्चिदानंद परमात्म्याशी चिदाकाशात समरस होता विगत कल्मश होऊन सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंत सुखमश्नुते अतिशय सुखाने ब्रह्म संस्पर्शाला प्राप्त होता अत्यंतिक सुख प्राप्त होत भयरहित कामरहित क्रोधरहित मत्सररहित अशी सुखाची केवळ सुखाची अवस्था प्रात्यक्षिक घेता येत नाही ते म्हणजे आता हेही जमत नाही अशा वेळेला मन जोडून द्या आणि ते आपोआप स्थिर होईल पण याचा आपल्याला नेहमी अनुभव असल्यामुळे प्रात्यक्षिकाची गरज नाही पण हेही प्रयत्न जेव्हा दुबळे पडतात तेव्हा आपोआपच आपण ठरल्या परिस्थितीमध्ये ठरल्या वेळेपर्यंत बसून राहू मग फिरलं तरी आपोआप शांत होत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अशा पद्धतीने आतापर्यंत आपण इथली दीर्घ निरूपण झाली या दीर्घ निरूपणाचा परिपाक म्हणून आजचं प्रवचन होत या प्रमाणे भगवंतांना ध्यानाबद्दल जे जे सांगायचं आहे ते ते सगळं मिळून आपण एकत्रित अभ्यास तुमच्या असं लक्षात आलं असेल की ही गोष्ट अनुग्रहाच्या वेळेला तुम्हाला सांगितली याच कारण ही असं आहे की हा संप्रदाय नाथ संप्रदाय जो ध्यानावर अधिष्ठित असलेला संप्रदाय आहे ज्ञानेश्वर महाराजांपासून चालत आलेली पुढ परंपरा आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या आधीपासून पण ज्ञानेश्वर महाराजांपासून पुढ त्या एका परंपरेमध्ये आपल्याला जे ध्यान सांगितलं जातं ते ध्यान आणि गीतोक्त ध्यान गीतेमध्ये सांगितलेलं ध्यान याचं कानामात्रेचा फरक नाही अंतर नाही अर्थात हा शॉर्टकट आहे
याच्यापेक्षा अधिक सोपा मार्ग नाही. या मार्गाने ते होतं झालंच पाहिजे. कित्येकांना आता देखील कितीतरी शांत नक्की वाटलेलं आहे. तुमची अडचण अशी आहे की ज्या भावाने आता मी सांगितल्यानंतर तुम्ही बसलात आणि केलं करून पाहिलं तसं घरी एकटे बसलेले असताना तुमचे तुम्ही बसलेले असताना हा भाव तुम्हाला आणता येत नाही. तुमची अडचण आहे नाहीतर असंच रोज होईल. त्याच्यात काहीच अडचण नाहीये. पण हे सगळं नीट लक्षात ठेवून जर असं तुम्ही करत गेला तर ध्यान घेणं तर सोपं आहे. आपलंच मन आवरणं इतकं अवघड नाहीये जर ठरवलं तर. कारण आपण मोकळीच देतो म्हणूनच ते असं तेव्हाच सुटत. आपण जर आवरायचा प्रयत्न केला तर नक्की आवरलं जात. म्हणूनच अर्जुनाने प्रश्न विचारल्यावरून असंशय महाबाहो मन दुर्निग्रह जलम अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन चतुर्यसे असं भगवंतांनी सांगितलं. अभ्यास आणि वैराग्य म्हणजे आता आपण केलं तेवढंच वैराग्य. ध्यानाच्या वेळेला पुरतं वैराग्य पाहिजे. आपल्या अंतःकरणात काम क्रोध नसावे. बाकीचं आपलं जे जीवन आहे ते थोडं सरमिसळ असणारच. कोणाचंही जीवन झालं तरी आपण संसारी लोक आहोत. तेही न्याय नीती धर्माच्या चौकटीत असलं म्हणजे मग चालतं. पण ध्यानाच्या वेळेला मात्र आपण पूर्णपणाने सावरलेलं पाहिजे. असं जर असेल तर आपल्याला कोणीच कठीण नाही. आता पुढच्या वेळेपासून या सगळ्या विषयाचा भगवंतांनी सांगितलेला मुळात उपक्रम काय होता आणि त्याचा उपसंहार कसा झाला या दोन गोष्टी आपण पाहणार आहोत. त्याच्याकरता काही प्रवचनार्थ बघली जाते. हरी ओम सत्त. विठ्ठल नमितो योगी धवलविराजी तत्त्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव पदवृत्त. ॐ ईशावास्यम् इदम् सर्वम् यत्किञ्च जगत्याञ्जगत् येन त्यक्तेन पुञ्जीताः माम् प्रदत्तस्य सिद्धम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. बोला कुंडली कवरते हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. समझ जन की जय जय जय.